अध्याय 15वा श्लोक 10वा उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः परिदेहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे तिये चळवळेचे नि लोभे आला म्हणती तैसेची तया संगती इंद्रिये आपलाल्या अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया पाठी भोग क्षीण आपैसे देह गेलिया ते न दिसे तेथे गेला गेला ऐसे बोभाती गा पै रुखू डोलतू देखावा तरी वारा वाजतू मानावा रुखू नसे तेथे पांडवा नाही तो गा का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे तरी तेधवाची झाले मानिजे काय आधी नाही का परता केली आरसा लोपू झाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगू अभ्राचा आरोपिजे तैसे होईजे जाईजे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती गा मोहे आंधळे ते येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहींचा धर्मू देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे प्रेमाचे नि भांगारे निर्वाळुनी नुपुरे लेववू सुकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळिया। इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं। ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे सद्गुरु स्तवन आपण पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य या संदर्भामध्ये पाहतो आहोत। आपली हृदय शुद्धी करून त्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं आपण विराजमान करू प्रतिष्ठापना त्याची करू असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगताहेत। आपण योगाच्या अंगाने ध्यानाच्या अंगाने या ओवीचा अर्थ पाहिला आधी प्रथम, कारण ध्यानाच्या पक्षी हृदयभूमी म्हणजे मस्तक आकाश। तरी देखील ध्यानाच्या अंगाने काढलेला जो अर्थ आहे तो शास्त्रीय जरी असला तरी देखील सरळ सरळ पूजेची सेवेची अर्चनाची पादसेवनाची अशी भावना या सगळ्या ओव्यांमध्ये व्यक्त झालेली असल्यामुळे या काही केवळ ध्यानाच्या ओव्या नाहीत तर या पूजेच्या ओव्या आहेत. तशाही तऱ्हेने भक्तीच्या अंगाने अंतःकरणाच्या अंगाने हृदयाच्या अंगाने याचा एक अर्थ आपण पाहायला सुरुवात केली. आपली हृदय भूमी म्हणजे ही ज्या ठिकाणी भावभावना आपल्याला समजतात अंतःकरण असं आपण ज्याला म्हणतो मी मी असं म्हणताना आपण ज्या ठिकाणी निर्देश करतो ती आपली हृदय भूमी आणि भावभावना हे अंतःकरणाचं जे वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी अत्यंत श्रद्धा हवी प्रेम हवं सेवा हवी त्यामुळे हृदयभूमी शुद्ध करायची म्हणजे अंतःकरण शुद्धी करायची. आपण मागच्या वेळेस पाहिलं की भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव असं तुकाराम महाराज म्हणतात. चित्त शुद्ध करून अत्यंत भावानी गीत गावं मस्तक ठेंगणा करी संतांची चरणा जे संत असतील त्यांच्या समोर आपलं मस्तक झुकवावं ठेंगणं करावं वेची ते वचन जेणे राहे समाधान ज्यामुळे समाधान राहील अशा प्रकारचं बोलणं बोलावं तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार ही जी अंतःकरण शुद्धी आहे ती अंतःकरण शुद्धी काही विशिष्ट गोष्टींनीच होत असते. काळ सारावा चिंतने एकांतवासी कशा कशामुळे अंतःकरण शुद्ध होतं गंगा स्नाने देवाचे दर्शन प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर बहु निद्रा भाषण परमार्थ महाधन जोडो देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे. अशा प्रकारच्या गोष्टी जीवनात असल्यामुळं साध्या सरळ अशा या गोष्टी जीवनात असल्यामुळं अंतःकरण शुद्धी होत जाते. कसं तरी बोलला की अंतःकरण शुद्धी कशी होईल अपशब्द मुखामध्ये आहेत अंतःकरण शुद्धी कधी झालीय जे पाहू नये ते पाहतो आहे अंतःकरण शुद्धी कधी झालीय जे वाचू नये ते वाचतो आहे कधी अंतःकरण शुद्धी होईल. ज्याला जीवनाच्या शुद्धीचा विचार करायचा आहे त्यांनी वर्तन सांभाळणं आणि भावभावना सांभाळणं ही गरजेची गोष्ट आहे. मी असं मध्यंतरी वाचलेलं होतं की जर शांत राहायचं असेल तर सकाळी उठल्यावरच ठरवा की मी शांत राहणार आहे. पहिलं म्हणजे आजचा दिवस मी अत्यंत शांततेत व्यतीत करणार आहे असं ठरवा आणि मग तुमची भाषा देखील अत्यंत शांत योजा. चढ्या आवाजात बोलून कधी शांती राहील का? नाही. भाषा तुमची भावना प्रगट करत असल्यामुळं तुमचा स्वर बेताचा ठेवा इथपासून सुरुवात करा असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे जर जीवन एका विशिष्ट तऱ्हेने प्रेमाने जीवन जगायचं आहे ती संकल्पना आहे समजा मध्यवर्ती संकल्पना आहे तर उठल्यावर आधी लक्षात तर घ्या की भगवंत प्रेम वाटून राहिलेला आहे सगळीकडे. सूर्योदय होतो सूर्यास्त होतो पर्जन्याचा वर्षाव होतो सृष्टी फुलते पशु पक्षी आनंदानी प्रेमानी असे बागडत असतात आई कसं प्रेम करते सगळं विश्व प्रेमाच्या आधारावर कसं चाललेलं आहे हे समजून घ्या, तर प्रेमानी वर्तन करता येईल. एकदम प्रेमानी वर्तन कसं करणार? तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये हा जर भागच नसेल किंवा तुम्ही त्याचा खूप विचार केला नसेल, भाग असला तरी फार विचार केला नसेल, म्हणून मग सकाळी संकल्प करायला लागेल की मी प्रेमानी बोलेन, प्रेमानी बोलण्यासाठी आवश्यक असा मी स्वर ठेवेन, प्रेमानी पाहणं आवश्यक आहे अशीच माझी दृष्टी ठेवेन, असं कुठे ठरवायला पाहिजे की नको? एकदम कसं प्रेमानी वागणार सांगा, कसं प्रेमानी वागायचं, असं तर धडा नाही येतो. हा प्रयोग तुमच्या जीवनावर तुम्हाला करावा लागेल. म्हणून हृदय शुद्धी जी आहे ती हृदय शुद्धी अशा सर्व गोष्टींवर अवलंबून आहे. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो ज्ञानाचा ज्ञानकांड आहे त्याच्यातल्या शेवटच्या अध्यायाकरता म्हणून पूजा भक्ती अर्चन असं व्यक्त करणाऱ्या ओव्या लिहिलेल्या आहेत. कारण ज्ञानाचं जे बोलणं आहे तर ते तर्क वाढवत जातं, ज्ञानाचं बोलणं आहे ते सतत लॉजिक, हे बसतं की बसत नाही. बुद्धीला पटतं की पटत नाही. बुद्धीला पटेल तर मान्य करेन, बुद्धीला न पटेल तर मान्य करणार नाही, असं असतं ना तर्काचं बोलणं सगळं. तर्कानी परमार्थ आवडणाऱ्या लोकांनाही भावनेची प्रेमाची गरज आहे. कारण परमार्थ तर्कानी आवडलाही त्यांची प्रकृती आहे, पण एकूण परमार्थाच्या वैशिष्ट्यामध्ये भाव प्रेम या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. असं असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी या ज्ञानकांडाच्या शेवटच्या अध्यायाची सुरुवात मात्र श्रद्धा प्रेम पूजा अशा प्रकारच्या ओव्यांनी केली. आणि भक्ती करता जे बसलेले आहेत समोर, अशा मंडळींना भक्ती भाव याच्या बरोबरीने कुठे योगाच्या अभ्यासाची गरज आहे, त्यामुळे तिथे 12व्या अध्यायाच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाची प्रक्रिया सद्गुरु स्तवनामध्ये सांगितली. 17वीचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी, समाधी बोधे निझविसी बुझावनी, म्हणून साधका तू माऊली. वक्त्याचं नेहमी असं घडत असतं की समोर बसलेले जे श्रोते आहेत त्यांच्या अपेक्षांना, विशेष करून जे सद्गुरू आहेत, ते नेहमी छेदच देतात. अशा करता छेद देतात की तो एकांगी ऐकत असतो, ते एकांगी ऐकणं त्यांना नको असतं. जो खूप श्रद्धेने ऐकतो त्याला ते योगाचे धडे सांगतील. कारण श्रद्धा आता तुझ्या जीवनामध्ये आहे, पण नुसध्याची श्रद्धा जरी झोंबो पाहसी परमपदा, तरी तैसे ते प्रबुद्धा सोपे नव्हे. तुझ्या या श्रद्धेबरोबर तुला एकाग्रता, आत्मसंयमन, ध्यान याची आवश्यकता आहे, असं ते प्रतिपादन करतील. आणि जो खूप तर्कानी ऐकायला बसलेला असेल, ज्ञानाचं निरूपण ऐकायला बसलेला असेल, त्याला ते श्रद्धा प्रेम अंतःकरण शुद्धी या गोष्टी समोर ठेवतील. असं असल्यामुळं परमार्थाच्या प्रांगणामध्ये एक विनोद नेहमी घडतो, तो असा की समोर जे श्रोते बसलेले आहेत त्यांच्याकरता म्हणून जे सांगितलं जातं ते त्या श्रोत्यांखेरीज दुसऱ्या लोकांना भावतं. मी काय म्हणतोय ते बघा, नीट समजून घ्या. समोर बसलेले आहेत श्रोते, परमार्थ करणारे जे पारंपरिक परमार्थी आहेत, त्यांना सांगितलं जातं, त्यांच्याकरता सांगितलं जातं. आणि त्यांच्याकरता सांगितलं जातं आणि समोर बसून ते समजून घेत आहेत, फार भाव आहे, फार प्रेम आहे, फार श्रद्धा आहे. आणि हा भाव, ही श्रद्धा, हे प्रेम त्यांना हळूहळू टोकाकडे घेऊन जायला सुरुवात करतो. जो सांगतो त्याच्याविषयी दैवत्व असं टोक गाठायला व्यक्ती सुरुवात करते. त्यांना केव्हा तरी कुठतरी नीट जागेवर आणून परमार्थ विचार तत्वचिंतन हे सर्व सांगण्याची गरज असते. म्हणून त्यांच्याकरता म्हणून सांगितलं जातं की श्रद्धेनी जरी राहत असलात प्रेमाने जरी राहत असलात तरी बुद्धी चालवणं गरजेचं आहे. या क्षणात जगणं म्हणजे परमार्थ आहे. कृष्णमूर्तींनी जे सांगायला सुरुवात केली तेव्हा कृष्णमूर्तींच्या समोर पारंपरिक परमार्थी वर्ग होता की ज्यांच्या ठिकाणी प्रेम होतं श्रद्धा होती कर्मकांडात अडकत होता. कृष्णमूर्तींचं स्वतःचं शिक्षण तसं झालं. अशा पद्धतीने बोललं पाहिजे अशा पद्धतीने चाललं पाहिजे अशा पद्धतीने श्रद्धा व्यक्त झाली पाहिजे अशा पद्धतीने भक्ती केली पाहिजे आणि या व्यवस्थेतले श्रद्धापूर्वक ऐकत असताना आपण कशाकरता शुद्ध तत्वाकरता ऐकत आहोत हा भाव बाजूला पडायला सुरुवात झाली हे कृष्णमूर्तींना समजलं. म्हणून कृष्णमूर्ती म्हणायला लागले की अंडरस्टँड नुसत्या श्रद्धेने होणार नाही तुम्ही समजून घ्या समजून घेऊन होईल लिव्ह फ्रॉम मुवमेंट टू मुवमेंट या क्षणात जगल्यामुळे होईल असं नुसतं ऐकल्यामुळे होणार नाही. तर गंमत अशी घडली की पारंपरिक वर्ग दूर झाला ते म्हणायला लागले की असं गुरूंकडे पाहू नका गुरूंना इतकं दैवत्व देऊ नका त्यांच्याकडून विचार समजून घ्या त्या विचाराप्रमाणे तुम्हाला आचार करायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि सद्गुरूंना अशा पद्धतीने देव मानणारा असा वर्ग कृष्णमूर्तींना ते असतानाच त्यांना विचार शिकवायचा होता ती भावना उडवून विचार शिकवायचा नव्हता. पण हा वर्ग कृष्णमूर्तींच्या समोरून लुप्त झाला. ज्या लोकांना सांगायचं होतं की तुमच्या ठिकाणी श्रद्धा आहे प्रेम आहे तुम्ही दैवत्व मानता हे बरोबर आहे पण खरा परमार्थ त्याच्याही पलीकडे जाऊन आहे तुम्ही थोडासा विचार करा तो वर्ग लुप्त झाला आणि असा वर्ग त्यांच्या समोर येऊन बसायला लागला की बरोबर आहे आम्हालाही तेच वाटत होतं की व्यक्ती कधी देव होऊ शकत नाही व्यक्ती कधी गुरु होऊ शकत नाही असा वर्ग त्यांच्या समोर येऊन बसायला लागला की आमच्या मनातलंच सांगतायत तशी श्रद्धा कोणावर ठेवू नका विचाराने पारखून घ्या या क्षणात जगा पूजा करून काय होणार आहे आरती करून काय होणार आहे पूजा करणारे आहेत पूजा करा पण पूजा करून काय होणार आहे याचा विचार करा असं कृष्णमूर्ती सांगत होते. तर तो वर्गच नाहीसा झाला की आमच्या असलेल्या श्रद्धा उडतायत त्याच्यापेक्षा हे नकोच निरूपण. आणि ज्या व्यक्ती कधी पूजा करणारच नव्हते अशा व्यक्ती समोर येऊन बसायला लागल्या ज्या व्यक्तींनी आयुष्यात कधी गुरु करायचं ठरवलेलंच नव्हतं ते लोक समोर येऊन बसायला लागले. गुरूंची काय आवश्यकता आहे तरी परमार्थ करता येतो बस आम्हाला हवं तसं सांगतायत. म्हणून हा विनोद परमार्थात घडतो की ज्यांना सांगायचं असतं त्याच्यापेक्षा वेगळे लोक समोर येऊन बसायला सुरुवात होते कालांतराने. अशा प्रकारचं व्यंग घडू नये म्हणून ज्ञानेश्वर महाराज दक्षता घेत आहेत की ज्ञानाचं निरूपण ऐकणाऱ्यांना ज्ञानेश्वर महाराज ऐकवत आहेत पूजा अर्चन भक्ती करता येऊन बसणाऱ्यांना ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत ध्यान. कारण 13वा अध्याय झाला ज्ञानाची लक्षणं झाली ज्ञेयाचं लक्षण झालं 14वा अध्याय झाला गुणातीत कसा असतो ते सांगितलं 15वा अध्याय उत्तम हा पुरुष हा तू अन्य हा परमात्मा इति उदारुता आणि इति गुह्यतमम शास्त्रम असं म्हणून इथं ज्ञानकांड संपणार आहे गीता शास्त्र संपणार आहे. त्या ठिकाणी परत सलग 3 अध्याय ज्ञानाचं निरूपण चाललेलं आहे. कुठेतरी भक्तीचा उल्लेख पाहिजे नाहीतर मग हे ज्ञान आवडणारेच समोर आणि अशा प्रकारचा परमार्थ म्हणजे सर्व काही. म्हणून सद्गुरू धक्का देतात तुम्ही खूप भक्तीभावाने ऐकणारे असतात कधीतरी तुमच्या कानावर सद्गुरू घालतात की केवळ एवढ्यानी होणार नाही. तुम्ही विचार करायला हवा. तत्वम पदार्थ चिंतन ही देखील एक वस्तू आहे. केवळ डोकं ठेवून भागणार नाही असं तुम्हाला सद्गुरु सांगतात. आणि केवळ ज्ञान विचाराकरता ऐकायला आलेला असतो आणि ते आवडत असतो त्याला ते सांगतात की तुझ्या जीवनाला परिपूर्णता येण्यासाठी म्हणून तू नम्र होण्याची आवश्यकता आहे, भक्तीची तुला आवश्यकता आहे. तुझ्या तर्कात ते समजत नसलं तरी देखील आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो. अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे. परमार्थ सांगणं हे बॅलन्स शिकवण्यासारखं आहे. तुम्ही सायकल शिकत होतात तेव्हा तुमच्या माग सीटला धरून कॅरियरला धरून जो पळणारा होता तो तुम्हाला सांगत होता की इतका नको डावीकडे झुकोस, आणि डावीकडे झुकता झुकता तुम्ही पडत असत आणि तो म्हणायचा की इतकं डावीकडे नको झुकोस, परत तुम्ही बसायचा, परत चालवायचात आणि मग तुम्ही लक्षात ठेवायचात की डावीकडे नको झुकायला. तर मग तो म्हणायला लागायचा की इतका उजवीकडे नको झुकोस. पण किती उजवीकडे राहा आणि किती डावीकडे राहा हे शिकवता येत नाही. ते तुमच्या अंदाजानेच तुम्हाला शिकायला लागतं. तसं तुमच्या जीवनामध्ये भक्ती किती असायला पाहिजे, ज्ञान किती असायला पाहिजे, विचार किती असायला पाहिजे, कर्मकांड किती असायला पाहिजे, याचा एक बॅलन्स असणं गरजेचं आहे. नाहीतर हळूहळू हळूहळू परमार्थ करणारा मनुष्य देखील असा टोकाला जातो की तिथं सगळं कर्मकांडच दिसायला सुरुवात होते. नाहीतर त्याचं दुसरं टोक म्हणजे हळूहळू अशा टोकाला जातो की जिथं काही नाही, पडदे आणि हॉल. अशा प्रकारे परमार्थ होऊ शकत नाही. किती डावीकडे झुका, किती उजवीकडे झुका हे सांगता येत नाही. हे शिकणाऱ्यांनी आपलं आपणच शिकायचं असतं. तसं भक्तीकडे देखील झुकणं आवश्यक आहे, ध्यानाकडेही झुकणं आवश्यक आहे, कर्माकडेही झुकणं आवश्यक आहे, ज्ञानाकडे झुकणं देखील आवश्यक आहे. त्याचं तोल असणं आवश्यक आहे. हृदय शुद्धी ज्या जीवनामध्ये आली, चालणं बोलणं राहणं भाव प्रेम शांतता समजावून घेणं, त्याच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंची पावलं येऊन विराजमान होतात. अशी आणावी आणि सद्गुरूंची पावलं विराजमान करावीत. 15व्या अध्यायाच्या प्रारंभी हृदय चौफाळणं शुद्ध करणं म्हणजे पहिल्या अध्यायापासून 15-14व्या अध्यायापर्यंत सगळ्या अध्यायांचा संदर्भ आहे खरा तर. पण 9वा अध्याय पत्रम पुष्पम फलम तोयम याचा अधिक संबंध आहे असं आपण म्हणू. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः याचा अधिक संबंध आहे. आणि मग अशा प्रकारे सद्गुरूंच्या पावलांची प्रतिष्ठापना केल्यानंतर अगदी सगुण पावलांची, पावलं आली म्हणजे व्यक्ती आली, व्यक्तीशिवाय पावलं स्थापन नाही करतायत, पण पावलांची प्रतिष्ठापना करायला सांगितली, सद्गुरूंची प्रतिष्ठापना करायला सांगितली. म्हणून व्हिज्युअलाइज करा, पिक्चराइज करा की सद्गुरूंच्या पावलांची प्रतिष्ठापना झाली आणि त्याच्या पाठोपाठ सद्गुरूच येऊन बसले. बरोबरच आले ते, पावलांबरोबरच आले. आणि मग त्यांची पूजा कशी करायची? ऐक्य भावाची अंजुळी. पूजा करायला आलेले तर आहेत, पूजा तर करायची आहे, पण ऐक्य भावानी करायची आहे. ऐक्य भावाच्या ओंजळीमध्ये सर्व इंद्रिय रूपी कळ्या फुलं यांची ओंजळ भरून भरून या पुष्पांजळी अर्घ्यू देवो। सर्व इंद्रिय या कोणी कळ्या आणि त्या ऐक्य भावरूपी ओंजळी मध्ये घेऊन, ओंजळ हा शब्द फार थोडा वाटतो तुम्हाला, पण सड्या व्यक्तीला ज्याच्यापाशी दुसरा कुठलाही उचलण्यासाठी पदार्थ नाही त्याला ओंजळीत बसणं एवढंच असतं, त्याच्यापेक्षा जास्त तो हातात धरू शकत नाही। म्हणून जेवढं धरू शकता तेवढा असा त्याचा अर्थ आहे। सर्व इंद्रियांच्या कळ्या ऐक्य भावरूपी ओंजळीमध्ये भरून त्याची पुष्पांजळी त्यांच्या चरणांवर अर्पण करू। सर्व इंद्रिय सद्गुरूंच्या पादपद्मी ऐक्य भावानी अर्पण करू। डोळे अर्पण करायचे आहेत, कान अर्पण करायचे आहेत, जिव्हा अर्पण करायची आहे, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय अर्पण करायची आहेत। ऐक्य भावाची ओंजळ आहे, पाया ऐक्य भावाचा आहे आणि अर्पण भाव देखील आहे। एकीकडे ऐक्य भावानी पाहतो आहे आणि दुसरीकडे पूजा विधी चाललेला आहे। अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे। वासना या जितक्या शुद्ध करता येतील तितक्या शुद्ध करायच्या, एवढंच मुळात त्या वासनाच आहेत। पण जितक्या धुवट होतील तितक्या करून घ्यायच्या, धुवून घ्यायच्या। डोळे पाहणारच आहेत, पाहण्याची वासना राहणारच आहे, तर मग त्यांना पाहण्याची वासना ठेवायची। याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या आपल्या आपल्या वासना आहेत, त्या त्यांच्याशी जोडायच्या। तिथं जशी ऐक्य भावाची अंजुळी होती तसं इथं अनन्योदके धुवट असं म्हटलं। अनन्य अनन्य रूपी उदकांनी फक्त वासना धुतल्या जातात, एरवी वासना धुतल्या जात नाहीत। हे प्रशिक्षणही आहे आपल्याकरता। आपल्याला वासना खूप आहेत असं वाटतं, तर त्या वासना कमी कशा करायच्या, त्या धुवट कशा करायच्या, त्याची एक युक्ती देखील ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। परमात्म्याशी अनन्य भाव ठेवायचा आणि तो भाव ठेवून ती वासना धुवून घ्यायची, म्हणजे डोळ्याची स्वतंत्र वासना डोळ्याच्या ठिकाणी आहे पण परमात्म भावरूपी उदकानी ती धुवायची आणि मग थोडी बहुत राहील पण धुवट झालेली तरी असेल आणि मग ती तन्निष्ठच असेल। अवघड जरी असलं तरी करण्यासारखं आहे, आव्हानात्मक आहे। ते लागलेसे अबोट चंदनाचे, त्या ठिकाणी मग चंदनाचं अबोट सद्गुरूंच्या पादपद्मी लावायचं। प्रेमाचे नि भांगारे निर्वाळुनी नुपुरे लेववू सुकुमारे पदेतिये। पद त्यांची शृंगारू, त्यांना दागिना घालू, नुपुर घालू। ही जी नुपुर घागऱ्या सद्गुरूंच्या पदांवर चढवायच्या आहेत, तर प्रेमरूपी जे प्रेमानी शुद्ध करून ती त्या ज्या घागऱ्या आहेत, ते जे पैंजण आहेत, नुपुर आहेत, तर ती सोन्याची आहेत पण ती प्रेमानी शुद्ध करू। प्रेमानीच सोन्याची वस्तू शुद्ध करायची असते, खसखसून शुद्ध नाही करता येत। म्हणून सांगितलं की सर्व इंद्रियांच्या ठिकाणी थोडक्यात ऐक्य ठेवू आणि अर्पण करू। वासना देखील त्याच्याशी अनन्य आहोत या मूळ भूमिकेतूनच शुद्ध करून घेऊ आणि त्यांना अर्पण करू। आणि पायाची जी सजावट करायची आहे, अलंकार घालायचे आहेत, तर ते प्रेमानी शुद्ध करू, अत्यंत प्रेम सद्गुरु चरणांविषयी ठेवू। घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी अंगोळ्या, त्यांच्या अंगठ्यामध्ये जोडवी घालू असं म्हणतात। पण अत्यंत आवडपूर्वक सद्गुरूंच्या पादपद्मांची अत्यंत आवड, त्या आवडीमुळे दृढ झालेली अव्यभिचारे चोखडी हीच कोणी जोडवी। व्यभिचार भाव आणि अव्यभिचार भाव याची परमार्थामध्ये चर्चा परमार्थामध्ये देखील असं मी म्हणे होते। मामच यो अव्यभिचारेन भक्ती योगेन सेवते, सगुणान समतीत्येतान ब्रह्म भूयाय कल्पते। किती ठिकाणी अव्यभिचार हा शब्द भगवंतांनी वापरला। सद्गुरु आणि सद्गुरूंशी अनन्य, सद्गुरु सद्गुरूंच्या उपदेशात आहेत म्हणून त्या उपदेशाच्या ठिकाणी अनन्य, सद्गुरु तत्वामध्ये आहेत म्हणून त्या तत्वाच्या ठिकाणी अनन्य, व्यक्तीच्या ठिकाणी अनन्यता, विचारांच्या ठिकाणी अनन्यता, उपदेशाच्या ठिकाणी अनन्यता, साधनेच्या ठिकाणी अनन्यता, अशी सर्व ठिकाणी अनन्यता आवश्यक आहे। अनन्य याचा अर्थ दुसरा कोणी नाही, न अन्य इति अनन्यता इति अनन्य। अव्यभिचार कारण एकालाच अनुसरायला लागतं ना, तुम्ही एकाच वेळेला दोन रस्त्यांवरून चालू नाही शकत, एकाच रस्त्यावरून चालता येतं। त्यामुळे चोख अव्यभिचाराने एकनिष्ठतेने हा जो व्यभिचार आहे, हा व्यभिचार ही प्रकृतीची मर्यादा आहे, प्रकृतीचा हा दुर्गुण आहे, स्वार्थामुळे तो निर्माण होतो, सुखाच्या इच्छेनी व्यभिचार निर्माण होतो, सुखाच्या अनाठाई इच्छेनी व्यभिचार निर्माण होतो। त्याच्यामध्ये चंचलता आहे, त्याच्यामध्ये एकनिष्ठता नाही, त्याच्यामध्ये एकापासूनच सुख घेण्याची वृत्ती नाही। जर उद्या असं समजलं की परमात्मा हीच एकमेव गोष्ट नाहीये असं आम्हाला समजलेलं आहे, असं जर कोणीतरी एखादा महात्मा म्हणाला की परमात्मा जसा आहे तसा अजूनही एक वस्तू आहे, ती तरी अंतिम आहे असं म्हटलं जातं, पण जर कोणी सांगितलं की परमात्माच एवढी अंतिम गोष्ट नाही तर अजून एक दोन अंतिम गोष्टी आहेत, जसं ओरिजिनल फर्स्ट ओरिजिनल सेकंड देखील ओरिजिनलच समजा, थर्ड देखील ओरिजिनलच समजा असं जसं असावं, तसं या दोन तीन बेसिक गोष्टी आहेत, तर कदाचित असं होईल की परमात्म्याच्या एका परमात्म्याच्या ऐवजी मग त्या दुसऱ्याही गोष्टी करता म्हणून भजायला मनुष्य जाईल। ते तरी बरं आहे की ती तरी अंतिम एकच गोष्ट आहे असं सांगितलं जातं, पण ती गोष्ट आहे तर ती गाठण्यासाठी म्हणून एक सद्गुरु नाही पुरे पडत, म्हणून एक सद्गुरु ट्राय करून पाहायचे। तो ट्राय करणं शब्द आहे की नाही, हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर की मॅडम ट्राय तर करा असं म्हणतात, काय ट्राय करा, तर हा पदार्थ कसा आहे तो ट्राय करा, अशी गोष्ट आहे सद्गुरु म्हणजे। अव्यभिचार ही जी बाब आहे किंवा तत्व म्हणजे अशी गोष्ट आहे, साधना म्हणजे अशी गोष्ट आहे, म्हणून ना पृष्ठ हा कस्यचित ब्रुयात असं म्हटलेलं आहे, आणि तो एकनिष्ठ असेल तरच सांगावं। सांप्रदायिक गुज तर गुप्त तर कधीच सांगू नये कोणाला, कारण त्याच्या एकनिष्ठतेविषयी तुम्हाला काय माहिती आहे। घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी अंगोळ्या। या अव्यभिचारांनी जर काही होणार असेल तर एक भाव राहतो तो आपल्याला उपयोगी पडतो. रामकृष्ण म्हणायचे ना की 10 ठिकाणी 5-5 फूट खणून पाणी नाही लागणार, एकाच ठिकाणी 50 फूट खणायला लागेल तर पाणी लागेल. अशा एकनिष्ठतेची चोख घणावली आणि या एकनिष्ठतेच्या ठिकाणी इतकी आवड निर्माण झाली की बस ती जोडी जोडवी सद्गुरूंच्या अंगठ्यामध्ये घालू, म्हणजे आपली निष्ठता आणि ती जणू जोडवी आणि सद्गुरूंच्या अंगठ्यात जाऊन बसणार आहेत, म्हणजे कायमच अंगठ्यात आम्ही त्यांच्या बसणार आहोत. आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी. आनंद आमोद बहळ, बहळ म्हणजे फार मुबलक. पुष्कळ सुवास, पुष्कळ सुवास ही देखील किती सुंदर कल्पना आहे. आणि हा सुवास आनंद रूपी आमोदाचा आहे. आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ, सत्व सत्व भावाचं बनलेलं असं मुकुळ कमळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी. त्याला 8 पाकळ्या आहेत असं, म्हणजे अष्ट सात्विक असं त्याचा अर्थ. चौदावा अध्याय झाला, सत्व रजतम या संबंधी सांगितलं, गुणातीत होण्याबद्दल देखील सांगितलं. पण सात्विकच गुणातीत होऊ शकतो, राजस अथवा तामस गुणातीत व्हायला समर्थ नाही. आधी सत्वगुण खूप मिळवायचा आणि त्याचा अहंकार टाकला म्हणजे झालं गुणातीत होणं. याचा अर्थ सत्वगुणाचा अहंकार टाकणं. त्यामुळे ही जी पूजा आम्ही करू ती पूजा सात्विकाचा जो पुष्कळ सुवास आनंद देणारा, सात्विक भावांचा, अष्ट सात्विक भावांचा पुष्कळ सुवास सुगंध देणारा, हा सुगंध कमळाच्या निमित्ताने सद्गुरूंच्या चरणांवर अर्पण करू असं म्हटलेलं आहे. सद्गुरूंच्या चरणांना या सुगंधाचं काय? आपल्या स्वतःच्या जीवनाला कमळ बनवायचं म्हणजे असून नसणं हे जे कमळाचं लक्षण कुर्वन अपि न लिप्यते, अत्यंत सात्विक असावं आणि अत्यंत अलिप्त असावं, म्हणजे आपल्या जीवनाचा जो सुगंध आहे तर तो सुगंध दुसऱ्या करता आहे, सद्गुरूं करता आहे, अशा प्रकारे सात्विक जीवन जगणं. आणि ते उमललेलं अष्टदळ म्हणजे चांगलं व्यवस्थित उमललेलं, उमललेलं खूप चांगलं उमललेलं कमळ. आणि पुष्कळ सुवासानी युक्त असं ते त्यांच्या चरणांवर अर्पण करू. आमचं जीवन कसं घडवायचंय हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. एवढं झाल्यानंतर देखील एक अहंकार शिल्लक राहील. आम्ही म्हणजे साय, तूप, लोणी, दूध खाणारे, ते तसलं तर सोडून द्या पण आमचा आहार असा, असं जे सर्व बाबतीत सत्वगुणाचाही अहंकार असतो तो अहंकार तेथे अहम हा धूप जाळू, त्या ठिकाणी अहंतेचा धूप आम्ही जाळून टाकू. आणि धूप जळताना तुम्ही कधी पाहिलाय का? धूप जळताना तो कापरासारखा पेटत नाही, तो धुमसत धुमसत असा जळतो। म्हणजे बिचारा एकदम जळून खाक होत नाही, तो धुमसतो, जळत तर राहतो पण फार हळूहळू जळतो, आणि जळताना सर्वांना लक्षात आणून देतो की आपण जळतोय। पण धुपाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यातून येणारा जो सुवास असतो तर तोही तसाच चांगला असतो। धुमसत जळणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्गंध येणं ही वाईट गोष्ट, पण धूप ही गोष्ट तिथे एक प्रकारे आनंद निर्माण करते। त्यामुळे मी पण जळत आहे ते हळूहळू जळत आहे ज्ञानेश्वर महाराजांना माहिती आहे। धुपासारखं धुमसत धुमसत मी पण जळत, प्रत्येक वेळेला त्रास होतो जळताना, जळायचं नसतं पण जळायला लागतंय हे माहीत असतं, कारण अग्नी लागलेला आहे। आता जळण्यावाचून गत्यंतर राहिलेलं नाहीये, जळणं तर भाग आहे पण मीपणा जळताना त्रास होतो, पण तो त्रास सगळा सहन करून हा धूप जाळू असं ते म्हणतात। तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू। अहंतेचा धूप जाळल्यानंतर मी कोणी नाही अशा तेजानी, म्हणजे निरांजनानी सद्गुरूंना ओवाळू असं ते म्हणतात। या ठिकाणी पाठ भेद देखील आहे, नाहम तेजे असं बऱ्याच प्रतींमध्ये छापलेलं आहे, मला तर आता सोहम तेजे ओवाळू असं छापलेली प्रतच आढळत नाही, पण तो एक पाठ भेद आहे। आणि तो पाठभेद मला नाहम तेजेपेक्षा जास्त चांगला वाटतो। सगळ्या प्रतींमध्ये मात्र नाहम तेजे असं लिहिलेलं आहे। अहम तेचा जो धूप जाळला जातो तर तो अहम म्हणजे बाह्य अहंकार। बाह्य अहंकार हा जाळत नेऊ, तो धुमसत धुमसतच जळायचा। आणि मी कोणीच नाही याला तेज नाही येऊ शकत, हा पाठ भेद जरी असला तरी देखील इथला शब्द मला पटत नाही। सोहम तेजे हे जास्त विचाराला योग्य वाटत, पण कोणीच मी नाही याचंही एक तेज निर्माण होतं असाही श्लेष काढता येईलच। त्यामुळं खूपच आक्षेपार्ह हा नाहम तेजे ओवाळू शब्द आहे असं नाही। मी कोणी नाही असं असणं हेच तेजाचं लक्षण आहे, अशा अर्थाने हा शब्द देखील चांगला आहे, पण तोच मी आहे याच्यामध्ये सकारात्मकता आहे। कोणी असं म्हणेल की अहम हा सोहम मध्ये शिल्लक राहतोच म्हणून नाहम तेजे ओवाळू असं लिहिलेलं असेल, पण सोहम मध्ये अहम शिल्लक राहणं हे चुकीचंच आहे। जेव्हा सोहम अस्मी असा शब्द आहे तेव्हा अहम त्या सहाशी एकरूपता दाखवतो असं सांगितलेलं आहे। अहम शिल्लक नाही राहत, अहम ही एक वस्तू आहे आणि सहा ही एक वस्तू आहे, म्हणून सोहम सोहम हा शब्द अस्मी या वाक्याने पुरा होतो। अस्मी या शब्दामध्ये त्याची एकरूपता सांगितलेली आहे। नुसतं सोहम याला काही अर्थ नाहीये, तो मी म्हणजे काय, जसं तत्वम ते खरं तत्वम असी असं महावाक्य आहे। असी या शब्दाने या दोन्ही पदांची एकरूपता, असी या पदामध्ये या ही दोन्ही पद एक झाली नाहीशी झाली असा अर्थ अभिप्रेत आहे। तसं सोहम अस्मी या सोहम भावामध्ये सहा आणि अहम हे दोन्ही भाव अस्मी या शब्दाने एक झाले। आता तिथं मी कोणी नाही वेगळा आहे तो तोच आहे, म्हणून तोच आहे तोच हे तेज आहे हा अर्थ जास्त चांगलाही वाटतो। तेथे अहम हा धूप जाळू सोहम तेजे ववाळू बाह्य अहंता जाळत राहू दुर्गुण जाळतो आहे प्रकृतीचा अहंकार जाळतो आहे बुद्धीबद्दलच्या धारणा जाळतो आहे तो धूप धुमसत धुमसत जळतो आहे आणि त्याच वेळेला तोच मी आहे अशा प्रकारची एकरूपतेची भावना हेच कोणी तेज निरांजन त्या भावनेनी ओवाळतो आहे सोहम तेजे ओवाळू सामरस्य पोटाळू निरंतर धूप दीप आणि मग मिठी घालणं पोटाळू म्हणजे पोटापाशी पाय घेऊन मिठी घालू असा त्याचा अर्थ आहे ज्ञानेश्वर महाराज मला काही वेळेला स्वामीजींना असं पोटापाशी पाय घेऊन आलिंगन देता आलं असं नमस्काराच्या वेळेचं दृश्य आठवत कधी कधी दोन पाच वेळेला ते पाय पोटाळू असं ते म्हणतात पण हे पोटाळणं आहे तर ते करत असताना सामरस्य भाव ठेवू असं ते सांगतात सामरस्य पोटाळू जे अद्वैत भाव न सोडता द्वैतातली कृती करायला सांगतात आणि हे पोटाळणं आलिंगन देणं हे निरंतर करू असं म्हणतात माझी तनू आणि प्राण आता माझ्या ठिकाणी दोनच गोष्टी शिल्लक आहेत ते म्हणजे माझा देह आणि माझा प्राण मन अहंता सगळं जाळून टाकलेलं आहे आता न जाळता येण्यासारख्या दोन गोष्टी देहाच्या ठिकाणी आहेत ते म्हणजे प्रत्यक्ष देह तनू आणि दुसरं म्हणजे प्राण जे अव्याहत चालूच आहेत हे सगळं करत असताना माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरुचरण याच्या वाहना करू याच्या पादुका करू आणि त्यांचे दोन्ही पाय ते या पादुकांमध्ये लेववू करू भोग मोक्ष निंब लोण पाया तया आणि भोग आणि मोक्ष यांचा उतारा निंब लोण म्हणजे भोग देखील ओवाळून टाकून देऊ आणि मोक्ष देखील ओवाळून टाकून देऊ जी तांत्रिक बाजू आहे ती शुद्ध परमार्थामध्ये फारशी कधी आलेली मी पाहिली नाही जेवढी आली तेवढी एवढी दृष्ट काढणं किंवा ओवाळून टाकणं एवढीच आलेली आहे जी काही तंत्र उपासना असेल ती पुष्कळ काय चांगल्या कारणाकरता निर्माण झाली म्हणतात त्याचा चांगला उपयोग आहे वाईट उपयोग आहे पण या तंत्र उपासनेमधली सर्वसामान्य माणसांना झेपणारी आणि सर्वसामान्य माणसांनी स्वीकारलेली ही फक्त दृष्ट काढणं किंवा उतारा टाकणं एवढी एकच गोष्ट रूढ दिसते समाजात बाकी तांत्रिक जाणवत काय करतात कोण जाणे त्यांचं त्यांना माहिती अथर्व वेदात त्याचं काय जे वर्णन केले त्याचा अभ्यासक मध्ये एक मला भेटले ते पण हा हे जे निंबलोण आहे हे मात्र चांगल्या जीवनामध्ये देखील केलं जातं अशी गोष्ट आहे आता तर या लिंबू आणि मिरची या गोष्टीचा एवढा सुळसुळाट झालाय की अमावस्येच्या दिवशी तर ते विकणारी जी मंडळी असतात केवढ्याला मिळतं माल माहीत नाहीये कोणाला इथं माहीत असेलही एखाद्या वेळेला ती मुलं चौकाचौकात पळत असतात की लावा गाडीला लावा घरात लावा दारात लावा एवढी एक गोष्ट त्यातल्या त्यात सौम्य बहुतेक समाजाने मानली आणि ती स्वीकारार्ह वाटली ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ती मान्य केली आणि ते करू असं म्हणाले तांत्रिक गोष्टीचा ज्ञानेश्वरीत एवढाच उल्लेख असावा असं वाटतं. याच्यापेक्षा जास्त तंत्राच्या भानगडीत कधीही ज्ञानेश्वर महाराज पडलेले नाहीत. पण हे हा उतारा टाकण्यामागची जी संकल्पना आहे ती संकल्पना फार महत्वाची आहे. मूळ संकल्पना फार काही आहे बरं का. म्हणजे मी त्यांना विचारलं समजून घेतलं तर लिंबू तुमची जी विशिष्ट अडचण आहे तर ती अडचण आणि ते लिंबू काही एक काय ते तंत्र आहे त्या यांनी ते ओवाळून टाकून देणं म्हणजे ती सगळी अडचण आता त्या लिंबात आली आणि ती टाकून दिली. इतके भयानक म्हणजे एक वेगळेच अर्थ आहेत ते सगळे. आपल्याला त्याची कल्पना नाहीये तेवढी. पण तरी देखील सात्विकतेनी का होईना तुमच्या घरी तुमची आई तुमची आजी तुमच्यावरच्या अडचणी ओवाळून टाकत असते. मीठ मिरच्या मोहरी मीठ तेव्हा सगळ्या अडचणी त्याच्यात येवोत आणि त्या जाळल्या जावोत. सात्विकतेनी का होईना. कितपत सात्विकता सामान्य माणसाला मान्य आहे. दुसऱ्याकरता काही वाईट करण्याची मान्य नाहीये. अमान्य आहे चांगल्या माणसाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निंबलोण करू ओवाळू आणि टाकू. पण भोग त्या निंबलोणामध्ये त्या लिंबामध्ये सगळे भोग मी घेतलेले आहेत सद्गुरूंवरून ओवाळतोय आणि टाकून देतोय असा त्याचा भाग आहे भाव आहे. आता तुम्हाला या अर्थाची तीव्रता कळेल. याचा अर्थ असा की सद्गुरूंच्या चरणांच्या समोर सगळे भोग मी जणू त्या तंत्र साधनेमध्ये त्या लिंबात आणले आणि टाकून दिले. आता संपलं माझ्या जीवनातले ते भाग संपले. सद्गुरूंवरून मी ओवाळून टाकले आणि मोक्ष देखील ओवाळून टाकू म्हणतात. या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा. त्या दैववानाला ही गुरुचरण सेवा प्राप्त होते. तो पात्र होतो जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे. सकळ अर्थ मेळावा अशा प्रकारचा सर्व अंगाने वर दिलेल्या सगळ्या अंगाने जो सांभाळतो तर तो याचा अधिकारी होतो. या गुरुचरण सेवेचा त्याला पट्टाभिषेक होतो. पाटू बांधे या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे. फार फार विलक्षण. आपण नेहमी हे श्लोक म्हणतो एवढंच नव्हे तर याच्यात पूजेचं वर्णन असल्यामुळं गुरुपौर्णिमेला देखील आपण हे श्लोक म्हणतो. गुरुस्तवन केलं जातं तेव्हा मी सगळ्या गुरुस्तवनांवर निरूपण केली कीर्तन भक्तीच्या वेळेला आणि एवढं गुरुस्तवन मी तेव्हा शिल्लक ठेवलं पादसेवन भक्तीच्या वेळेला पाहू असं म्हटलो. त्याचं निरूपण आज मी पूरं केलं. आता अशा प्रकारचं हृदय शुद्ध करणं त्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं विराजमान करणं याच्याकरता एक अनुषंगिक साधन आपल्याला करता येईल. खूपच गोड खूपच उत्तम ज्याच्यात रमून जाता येईल जाऊ शकू अशी. पण आता वेळ संपला. आपण पुढच्या वेळेला मात्र ही गोष्ट जरूर करू. या सगळ्या भावाने आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंची. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो. तेव्हा आपली सगळ्या इंद्रियांच्या इंद्रिय रूपी फुलांच्या कळ्या आपल्या ओंजळीत घेऊन ऐक्य भावाने सद्गुरूंच्या चरणांवर अर्पण करण्याची तयारी मानसिक करा म्हणजे झालं. अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे. प्रेमाचे निभांगारे निर्वाळू निनुपुरे लेववू सुकुमारे पदे पिये। घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंघोळिया। आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी। तेथे अहम हा धूप जाळू सोहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा। लेवू श्री गुरुचरण करू भोग मोक्ष निंब लोण पाया तया। या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।